मार्क अध्याय 13. येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला,
गुरुजी, पहा, खूप मोठ्या दगडांनी बांधलेली या मंदिराची इमारत किती सुंदर आहे.
येशू त्याला म्हणाला,
तू या मोठ्या इमारती पाहतोस ना, येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही, त्यातील प्रत्येक खाली पडला जाईल.
येशू मंदिरासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि आंद्रिया यांनी त्याला एकांतात विचारले,
ह्या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा, आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल.
नंतर येशू त्यांना सांगू लागला,
तुम्हाला कुणी फसू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की मी तोच आहे, आणि ते पुष्कळांना फसवतील. जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे, पण एवढ्याने शेवट होणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. निरनिराळ्या ठिकाणी धरणी कंप होतील आणि दुष्काळ होतील, पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरुवात आहे. तुम्ही सावध असा, ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हाला मार देतील. त्यांना साक्षी व्हावी म्हणून तुम्हाला राज्यकर्ते व राजे यांच्या समोर उभे राहावे लागेल. या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. ते तुम्हाला अटक करून चौकशीसाठी आणतील, तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका. तर त्या घटकेला जे काही सुचविले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल. भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील. मुले आपल्या आईवडिलांविरुद्ध उठतील आणि ते त्यांना ठार करवितील. आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट दानियेल संदेष्ट्याने सांगितलेल्या ओसाडीचा अमंगळ पदार्थ जो जेथे नको तेथे पाहाल, वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा. तेव्हा जे यहुदियात आहेत त्यांनी डोंगरात पळून जावे. जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये. त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तहानी असतील व अंगावर पीत असतील त्यांच्यासाठी हे अति भयंकर होईल. हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण त्या दिवसात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही असा असेल. देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता, परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत. आणि जर कोणी तुम्हाला म्हणेल की पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण काही लोक आपण ख्रिस्त किंवा संदेष्टे असल्याचा खोटा दावा करतील, आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसविण्यासाठी चिन्हे व आश्चर्य कर्मे करतील. तेव्हा तुम्ही सावध रहा. मी काळापूर्वीच तुम्हाला सर्व काही सांगून ठेवले आहे. परंतु त्या दिवसात ही संकट येऊन गेल्यावर सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील, आणि लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील. नंतर तो आपल्या देवदूतास पाठविल व चार दिशातून पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील. अंजिराच्या झाडापासून धडा घ्या. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हाला उन्हाळा जवळ आला हे समजते. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे. मी तुम्हाला खरे सांगतो की या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही, देवदूतालाही नाही व पुत्रासही नाही, फक्त पित्याला माहीत आहे. सावध असा, जागृत असा, कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. ती वेळ अशी आहे की एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नौकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. म्हणून तुम्ही जागरूक असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हाला माहीत नाही. जर तो अचानक आला तर तुम्ही त्याला झोपलेले सापडू नका. मी तुम्हाला सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत रहा.